आजचे दैनिक सुभक्ति पर्व 17 जुलै, ख्रिस्तावर विश्वास जाहीर करण्यासाठी लागणारे सामर्थ्य। प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती। प्रेषितांची कृत्ये 4:33। जर उद्या आपल्यावर अशी वेळ आली की ज्यामध्ये आपल्याला ख्रिस्ताची साक्ष काही बिकट परिस्थितीत द्यावी लागेल, तर अशा स्थितीस हाताळण्यासाठी आवश्यक गुरुकिल्ली आमची बुद्धिमत्ता नाही। गुरुकिल्ली असेल ती आम्हावर केली जाणारी भावी विपुल कृपा। इतर सर्व सुवार्तिकांच्या तुलनेत प्रेषितांना मरणातून उठलेल्या ख्रिस्ताविषयी ठोस आणि विश्वासाकडे घेऊन जाणारी साक्ष देण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज वाटली नाही असे दिसते। ते 3 वर्ष त्याच्या सोबत होते, त्यांनी त्याला मरताना पाहिले होते, त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर पुनरुत्थानाद्वारे जिवंत झालेले पाहिले होते। त्यांच्याकडे असलेल्या साक्षीच्या शस्त्रसामग्रीत त्यांच्याकडे पुष्कळ अचूक पुरावे होते। प्रेषितांची कृत्ये 1:3। तुम्हाला असे वाटेल की इतर सर्व सुवार्तिकांच्या तुलनेत मंडळी स्थापनेच्या त्या सुरुवातीच्या दिवसात साक्षी देण्याचे त्यांचे कार्य, त्यांनी भूतकाळात जे गौरव पाहिले होते, ज्याची आठवण अद्यापही ताजीतवानी होती, त्या बळावर टिकून राहिलेली असावी। पण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला तसे सांगत नाही। विश्वासूपणाने आणि परिणामकारकपणे साक्ष देण्याचे जे सामर्थ्य त्यांना मिळाले ते मुख्यत्वे ह्यामुळे नाही की त्यांना त्यांच्यावर भूतकाळात झालेल्या कृपेची आठवण होती, तर ते सामर्थ्य त्यांना त्यांच्यावर असलेल्या मोठ्या कृपेच्या नवीन आगमनातून मिळाले होते। त्या सर्वांवर मोठी कृपा होती, यामुळेच प्रेषितांनी जे केले ते करू शकले। आणि आमच्या साक्षी देण्याच्या कार्यात देखील असेच होत असते। आम्ही ख्रिस्ताविषयीची साक्ष देत असताना तिचे सामर्थ्य वाढवण्यासाठी देवाने कितीही चिन्हे आणि चमत्कार दाखवले, तरी ते जसे स्टेफनाच्या साक्षीच्या वेळी घडून आले तसेच आमच्याही वेळी येतील। स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्ह करत असे। प्रेषितांची कृत्ये 6:8। स्टेफनाला सर्व गोष्टींसाठी आवश्यक असलेली कृपा ही देवाकडून येत होती, अगदी तो मरत असताना त्याला जे सहन करावे लागणार होते त्यासाठी देखील। भावी काळात आम्हावर केली जाणारी अद्भुत कृपा आणि सामर्थ्य हेच आहे जे आपल्याला एखाद्या विशेष सेवेच्या वेळी ओढवलेल्या संकटात मदत करू शकेल। हे एक नव्याने प्राप्त झालेल्या सामर्थ्याचे कार्य असते, ज्याद्वारे देव आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष देतो। प्रेषितांची कृत्ये 14:3। इब्री लोकासपत्र 2:4 देखील पहा। सामर्थ्य देणारी ही अखंड कृपा सत्याच्या अखंड कृपेची साक्ष देते।